दूसरा इतिहास अध्याय 36। मग देशातल्या लोकांनी योशियाचा पुत्र योआहाज यास त्याच्या जागी यरुश्लेमेत राजा केले। योआहाज राज्य करू लागला तेव्हा तो 23 वर्षाचा होता। त्याने यरुश्लेमेत 3 महिने राज्य केले। मिसरच्या राजाने यरुश्लेमेत येऊन त्यास पदच्युत केले व देशावर त्याने 100 किक्कार रुपये व 1 किक्कार सोने एवढी खंडणी बसविली। मिसरच्या राजाने त्याचा भाऊ एल्याकिम यास यहूदा व यरुश्लेम यावर राजा केले व त्याचे नाव बदलून यहोयाकिम असे ठेविले। त्याचा भाऊ योआहाज यास नखो मिसर देशी घेऊन गेला। यहोयाकिम राज्य करू लागला तेव्हा तो 25 वर्षाचा होता व त्याने यरुश्लेमेत 11 वर्षे राज्य केले। त्याने आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे वाईट ते केले। त्याचवर बाबेलचा राजा नबूखदनेस्सर याने स्वारी केली व त्याला बाबेलास घेऊन जाण्यासाठी त्याने त्याच्या पायात बेड्या ठोकिल्या। नबूखदनेस्सराने परमेश्वराच्या मंदिरातली पात्रे बाबेलास नेऊन तेथील आपल्या मंदिरात ठेविली। यहोयाकिमाची बाकीची कृत्ये, त्याने केलेली अमंगळ कृत्ये, त्याच्या ठाई आढळून आलेले दुष्कर्म, ही सर्व इस्रायल व यहूदा यांच्या राजांच्या बखरीत लिहिली आहेत। त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोयाखिन हा राजा झाला। यहोयाखिन 8 वर्षाचा असता राज्य करू लागला। त्याने यरुश्लेमेत 3 महिने व 10 दिवस राज्य केले। परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले। वर्षारंभी नबूखदनेस्सराने सैन्य पाठवून तो व त्याच्या बरोबर परमेश्वराच्या मंदिरातली मोलवान पात्रे ही बाबेलास आणली आणि त्याचा भाऊ सिदकिया यास यहूदा व यरुश्लेम यावर राजा केले। सिदकिया राज्य करू लागला तेव्हा तो 21 वर्षाचा होता। त्याने यरुश्लेमेत 11 वर्षे राज्य केले। त्याने आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे वाईट ते केले। यिर्मया संदेष्टा परमेश्वराकडून त्यास आदेश देत असताही तो त्याजसमोर नम्र झाला नाही। नबूखदनेस्सर राजाने त्यास देवाची शपथ वहावयास लाविले होते। त्याच्या विरुद्धही त्याने बंडावा केला। त्याने आपली मान ताट केली आणि इस्रायलाचा देव परमेश्वर याजकडे तो वळला नाही। त्याने आपले मन कठीण केले। त्याचप्रमाणेच सर्व मुख्य याजकांनी व लोकांनीही अन्य राष्ट्रांच्या अमंगळ कृत्यांचे अनुकरण करून घोर पातक केले आणि जे मंदिर परमेश्वराने यरुश्लेमेत पवित्र केले होते ते त्यांनी भ्रष्ट केले। त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर मोठ्या निकडीने आपल्या दूतांच्या हस्ते त्यास आदेश पाठवी, कारण त्याची आपल्या प्रजेवर व आपल्या निवासस्थानावर करुणा होती। पण ते देवाच्या दूतांची टेर उडवून त्यांची वचने तुच्छ मानित व त्यांच्या संदेष्ट्यांची निर्भत्सना करीत। शेवटी परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही। त्याने त्याजवर खासद्यांच्या राजाची स्वारी आणली। त्याने त्यांच्या तरुण पुरुषास त्यांच्याच पवित्र भुवनात तरवारीने वधिले। त्याने तरुणांवर किंवा कुमारींवर, वृद्धांवर किंवा वयातीतांवर दया केली नाही। परमेश्वराने सर्वास त्याच्या हाती दिले। देवाच्या मंदिरातील लहान मोठी सर्व पात्रे व निधी आणि राजा व त्याचे सरदार यांचे निधी ही सर्व तो बाबेलास घेऊन गेला। खासदी लोकांनी देवाचे मंदिर जाळून टाकिले। यरुश्लेमेचा कोट पाडून टाकिला। तेथले वाडे आग लावून जाळिले व त्यातल्या सर्व चांगल्या पात्रांचा नाश केला। जे तरवारीच्या तडाख्यातून चुकून राहिले त्या सर्वास तो राजा बाबेलास घेऊन गेला। पारसाचे राज्य स्थापित होईपर्यंत ते त्याचे व त्याच्या वंशजांचे दास होऊन राहिले। परमेश्वराने यिर्मयाच्या मुखाने प्रगट केलेले वचन पुरे होऊन देशास शांततेचा काळ प्राप्त व्हावा म्हणून हे सर्व घडले. देश ओस पडला होता तोवर म्हणजे 70 वर्षे पुरी होत तोपर्यंत त्यात शांतता नांदत होती. यिर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीस जावे म्हणून पारसाचा राजा कोरेश याच्या मनास त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने स्फूर्ती दिली. तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात ताकीद दिली व लेखी फरमान पाठविले की पारसाचा राजा कोरेश असे म्हणतो, स्वर्गीचा देव परमेश्वर याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत व मला आज्ञा केली आहे की यहुदातील यरुश्लेमेत माझ्या प्रित्यर्थ एक मंदिर बांध. तर तुम्हापैकी त्याच्या सर्व लोकातील जो कोणी असेल त्याच्याबरोबर त्याचा देव परमेश्वर असो, त्याने तेथे जावे.